हॅलो, मिस्टर पापड बोलत आहेत का? नमस्कार सर, मी ओमकार बोलतोय परांजपे स्किन स्टोरेज म्हणून. हा, ऍक्च्युली आपलं बोलणं झालं होतं सुनील कदमान बरोबर फिस्टल टॉवर प्रोजेक्ट बद्दल, जो बाणेर मध्ये आहे, 3 BHK बाणेर पाषाण लिंक रोडला. तर त्या संदर्भात सुद्धा म्हणजे मी बसतो ब्लुरीज मध्ये म्हणून मी तुम्हाला ब्लुरीज सांगितलं, असं काही नाही, सगळे प्रोजेक्ट आपलेच आहेत. म्हटले कदाचित तुम्हाला विचारावं.